मे महिन्याच्या सुट्टीमध्ये एक नातेवाईक मला भेटायला आलेले होते. ज्यावेळेला ते भेटायला आले तर त्यावेळेला त्यांच्याबरोबर त्यांच्या दोन कन्या होत्या. त्यांनी त्या कन्यांची ओळख करून दिली आणि ओळख करून देत असताना त्यांनी सांगितलं की एक 10वीमध्ये गेलेली आहे आणि एक 12वीमध्ये गेलेली आहे. आणि हे त्यांचं वाक्य ऐकल्यानंतर मी लगेचच म्हटले की हो, आता ह्या दोघींचं खरोखर तपश्चर्येचं वर्ष आहे आणि माझ्या या वाक्याचं गांभीर्य त्यांच्या चेहऱ्यावर दिसलं. त्यांना जाणीव झाली की आता या वर्षी आपण फक्त अभ्यासाच्या अभ्यासिकेतच दिसायला व्हावं. परंतु हे सर्व म्हणत असताना मला मात्र माझ्या मनामध्ये हसू येत होतं. कारण मी विचार केला की आपण तर त्यांना म्हणत आहोत की तुमचं तपश्चर्येचं वर्ष आहे, त्यांचं तर एकच वर्ष तपश्चर्येचं आहे, पण आपलं तर सारं आयुष्यच तपश्चर्येचं आहे आणि तपश्चर्या करणं हे आपलं श्रेष्ठ, पवित्र आणि उच्च प्रतीचं कर्म आहे. खरोखरच भारत देश हा योगेश्वराची भूमी आहे, ज्ञानेश्वराची भूमी आहे आणि अनेक योगियांनी, अनेक तपस्वींनी या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये आपापल्या पद्धतीनं साधना आणि तपश्चर्या केलेल्या आहेत. तपश्चर्या याचा अर्थच असा आहे की ज्याच्यामध्ये आपल्या संपूर्ण पापकर्माचा विनाश होतो. तपश्चर्या अर्थात ज्याच्यामध्ये दया, परोपकार आणि सहिष्णुता असा त्रिवेणी संगम झालेला आहे. तपश्चर्या सर्व आध्यात्मिक ज्ञानाचं सार आहे. तपश्चर्या ज्याच्याद्वारा स्वराज्य अधिकारी आणि विश्व राज्य अधिकारी बनण्याचा पाया रचला जातो किंवा आपला पाया मजबूत होतो. तपश्चर्या परमात्म्यांच्याकडून वरदान प्राप्त करण्याची एक गुरुकिल्ली आहे. तपश्चर्या म्हणजे आपल्या मनाचं एक उच्च प्रतीचं समर्पण आहे किंवा तो एक ईश्वराच्या प्रती खराखुरा अर्पित भाव आहे. आज आपण तपश्चर्या म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक पर्णकुटी, एक झोपडी, एक जंगल आणि त्या ठिकाणी बसलेला भगवी वस्त्र धारण केलेला कुणीतरी साधू महात्मा किंवा ऋषीमुनी आपल्याला डोळ्यासमोर येतो. परंतु तपश्चर्या फक्त जंगलामध्येच केली जात नाही, त्याला पर्णकुटीची आवश्यकता नाही किंवा ती फक्त झोपडीत होत नाही. 2500 वर्ष द्वापर युगापासून जेव्हा भक्ती मार्ग सुरू झाला तर भक्ती मार्गामध्ये साधू महात्म्यांनी अशा प्रकारच्या तपश्चर्या केल्या. त्याच्याद्वारा या भारत मातेला पवित्रतेची शक्ती प्राप्त झाली. बऱ्याच काळ हा भारत विषय विकारामध्ये जळण्यापासून वाचला गेला. परंतु आज फक्त साधू महात्म्यांनीच नाही तर या जगामधल्या प्रत्येक आत्म्यांनी आपापल्या पद्धतीनं तपश्चर्या करण्याची आज फार गरज आहे. आणि म्हणतात गरज ही शोधाची जननी आहे. ज्या ज्या वेळेला मनुष्याला एखाद्या गोष्टीची आवश्यकता वाटते, गरज भासते, तर आपापच त्या पद्धतीनं त्याच्या मनामध्ये त्याच दिशेनं चिंतन चालतं आणि जे विधीपूर्वक ईशचिंतन केलं जातं त्याला सुद्धा तपश्चर्या म्हटली जाते. तपश्चर्या म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर एक मृगाजीन घातलेला आहे, व्याघ्रांबर आहे आणि त्या आसनावर तो तपस्वी स्थित झालेला आपण पाहतो. कधी एखाद्या वटवृक्षाखाली, कधी एखाद्या नदीच्या किनारी, तर कधी हिमालयासारख्या उच्च पर्वतावर आपण तपस्या करताना पाहतो. परंतु आजच्या मनुष्याचं जीवन खूप धावपळीचं झालेलं आहे. घड्याळाच्या काट्याप्रमाणे तो सतत जीवनाचे क्रियाकलापही चालवतच असतो आणि अशा धावपळीच्या जीवनामध्ये निवांतपणा, शांतपणा आणि एकांत हा आपल्याला कसा प्राप्त होणार. आणि तपश्चर्या करण्याकरता थोडासा आपल्याला एकांतपणा पाहिजे. म्हणजे याचा अर्थच असा झाला की या धावपळीच्या जीवनामध्ये जर आपण कुणाला तपश्चर्या करण्याचा विचार सांगितला किंवा सल्ला दिला तर आपोआपच लोक आपल्याला म्हणतील की अहो हे तर अशक्य आहे, हे असंभव आहे, असं होऊ शकणार नाही. परंतु भारताच्या प्राचीन राजयोगामध्ये ती शक्ती आहे, ती जादू आहे, ती योगबलाची कमाल आहे. तुम्ही कोणत्याही स्थानावर असा, तुमचं कोणतंही क्षेत्र असू दे, तुमचं शारीरिक वय किती असू दे, नर असो नारी असो, हिंदू असो मुस्लिम असो, गरीब असो श्रीमंत असो, कोणताही व्यक्ती असू दे, परंतु राजयोगाची तपश्चर्या तो सहज आपल्या जीवनामध्ये करू शकतो. फक्त त्याच्याकरता आपल्याला त्याचा विधी माहिती पाहिजे, त्याचं संपूर्ण ज्ञान आपल्याकडे असणं आवश्यक. आपण पुराणामध्ये अशी अनेक उदाहरणं ऐकलेली आहेत. जर एखाद्या मोठ्या विघ्नाचा विनाश करायचा असेल तर त्याच्याकरता तपश्चर्या केलेली आहे. जर काही अचानकपणे एखादी मोठी भयंकर आपत्ती आलेली असेल तर त्या आपत्तीचं निवारण करण्याकरता तपश्चर्या केलेल्या आहेत. परमपिता परमात्म्यांच्या कडून जर एखादं विशिष्ट वरदान प्राप्त करायचे तर त्या वरदानाच्या प्राप्तीकरता तपश्चर्या केलेल्या आहेत. जर एखाद्या गोष्टीवर विजय प्राप्त करायचा आहे तर तो विजय प्राप्त करण्याकरता तपश्चर्या केलेल्या आहेत. म्हणजे तपश्चर्येच्या पाठीमाग काही ना काही ध्येय, उद्दिष्ट आणि एक सात्विक हेतू ठेवलेला आहे. आणि अशा प्रकारचं उद्दिष्ट किंवा ध्येय हे असायलाच पाहिजे. आपण पाहतो ध्येय वेडा मनुष्य काय करू शकत नाही. ध्येय वेडा मनुष्य सतत एकाच अभ्यासामध्ये, एकाच कलेमध्ये, एकाच संशोधनामध्ये, एकाच विचारामध्ये तो रममाण होत असतो, मग्न होत असतो, दंग होत असतो, तो त्याच्याशी एकदम एकरूप होऊन जातो. म्हणजे तपस्वीचं पहिलं लक्षण तो आपल्या ध्येयाशी एकरूप, एकरस आणि आढळ राहतो. तपस्वीच्या चेहऱ्यावर नेहमी अलौकिक तेज दिसून येत. तो मुखाद्वारा तर काही सांगत नाही. बऱ्याच वेळेला तपश्चरेमध्ये मौन व्रतच धारण केलं जातं, परंतु तो आपल्या मस्तकाच्या द्वारा, दृष्टीच्या द्वारा खूप काही बोलत असतो आणि त्याच्या मनामध्ये असलेल्या ज्या शुभ भावना आहेत त्या शुभ भावनांचा सुगंध त्या संपूर्ण वातावरणामध्ये पसरला जातो. म्हणून आपण पाहतो की ज्या ठिकाणी ऋषी मुनी साधना किंवा तपश्चर्या करताना दिसतात तर त्या ठिकाणी जंगलामधले हिंसक प्राणी सुद्धा त्यांना कोणताही त्रास देत नाहीत, त्यांच्या साधनेमध्ये अडथळा आणत नाहीत. उलट आपण चित्रामध्ये पाहतो की सिंहाचे छावे, अनेक प्रकारचे सर्प, मोर सर्व त्या ठिकाणी येऊन एकदम शांत बसतात, गुण्या गोविंदानं त्या ठिकाणी नांदतात. म्हणजे हिंसक स्वभावावर, हिंसक वृत्तीवर संपूर्ण विजय प्राप्त करण्याची शक्ती ही त्या तपश्चर्येमध्ये आहे. तपश्चर्या फक्त आध्यात्मिकच असते अशातला काही भाग नाही. आज जगामध्ये अशी अनेक क्षेत्र आहेत, त्यामध्ये असे अनेक नावाजलेले लोक आहेत की ज्यांची स्वतःची त्या त्या क्षेत्रामधली एक कलात्मक तपश्चर्या आहे. आज आपण पाहतो की हे संगणकाचं युग आहे आणि या संगणक क्षेत्रामध्ये सर्वात नामी ग्रामी ज्यांना त्याची निर्माता म्हणून मान देता येईल असे बिल गेट्स यांची सुद्धा केवढी मोठी अखंड तपश्चर्या आहे, त्यांनी या विज्ञान जगताला केवढी मोठी आज उपलब्धी, केवढं मोठं साधन दिलेलं आहे की ज्याच्याद्वारा मनुष्य आज इतका कार्यरत झालेला आहे. त्याचबरोबर आपण पाहतो की आज जर कलेचं क्षेत्र घेतलं, अभिनयाची तपश्चर्या पाहिली तर त्याच्यामध्ये आपण बच्चनजींचं नाव घेतो. त्यांची अभिनयाची तपश्चर्या आहे. त्याच पद्धतीनं आज आपण देशाच्या इतिहासामध्ये पाहिलं तर असे अनेक महापुरुष झालेले आहेत की त्यांनी सेवेच्या क्षेत्रामध्ये, सामाजिक सेवेमध्ये आपापल्या अनेक प्रकारच्या कार्याची अखंड तपश्चर्या केलेली आहे. खरोखरच तपश्चर्याचा परिणाम हा नेहमी शीतल, सुखद आणि मधुरच निघत असतो. तपश्चर्या फक्त व्यक्तिगत जीवनात सुख देत नाही, परंतु राजयोगाच्या तपश्चर्याच्या द्वारा संपूर्ण विश्वातल्या आत्म्यांना अनेक प्रकारचे अलौकिक आणि सुखद अनुभव होतात. त्याकरता आपल्याला त्याचं संपूर्ण ज्ञान असणं फार आवश्यक आहे. तपश्चर्या याच्यातला पहिला शब्द आहे तप. तप या शब्दावरून सिद्ध होतं की त्याच्यामध्ये तापण्याची क्रिया आहे आणि जिथं तापण्याची क्रिया आहे त्या ठिकाणी अग्नी पाहिजे, उष्णता पाहिजे. आणि हा अग्नी कोणता तर आपल्याला माहित आहे की जो पाच तत्वामधला अग्नी आहे त्या अग्नीला सुद्धा आज लोक देवता मानतात. कोणतंही कार्य करताना प्रथम अग्नीमध्ये घास टाकतात. कोणताही अग्नी प्रज्वलित करताना त्या अग्नी देवतेची पूजा केली जाते. म्हणजे त्या अग्नीचा जो मूळ गुणधर्म आहे की एखाद्या वस्तूला भस्म करणं, नष्ट करणं किंवा संपूर्ण कचरा समाप्त करणं. तसं तपश्चर्येमध्ये ज्याला ईशचिंतनाचा अग्नी प्रज्वलित होतो, तर आपल्या अनेक पूर्वजन्माच्या संस्कारांचा आणि कुरीतींचा संपूर्ण नायनाट होतो.